भाग 12 वचन देण्याचे मुक्तीदाता. लुका 1:26-38, मत्ते 1:18-25. काय वर्षानंतर एक जवान कुमारी मरियेच्या जवळ प्रभूचा दूत पाठविला होता. मरियेची युसुफ नावाच्या व्यक्तीसोबत सगाई झाली होती. स्वर्गदूताने मरियाला म्हटले, तुझ्यावर देवाचा आत्मा आला आहे, तू एका मुलाला जन्म देशील आणि तू त्याला येसू म्हणशील. मरियेने विचारले, हे कसे होणार, मी तर अजूनही कुमारी आहे. स्वर्गाने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुमावर येईल आणि पवित्र जो आहे तो जन्म घेणार व तो देवाचा पुत्र ठरेल. स्वर्गातून हा युसुफचा स्वप्नामध्ये दिसायला लागला. स्वर्गातून स्वर्गदूतने म्हटले, युसुफ मरियेला पत्नी बनवण्यासाठी भिवू नको, कारण जे त्याच्या गर्भात आहे तो पवित्र आत्म्याकडून आहे. तो एका मुलाला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येसू ठेवशील. येसूच्या नावाचा अर्थ मुक्तीदाता आहे. नंतर युसुफ मरियाला पत्नी म्हणून स्वीकार केला.